चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कर्नाटक अधिक ऊस दराच्या मागणीबाबत शेतकऱ्यांची निदर्शने। कर्नाटक ऊस उत्पादक संघाच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी उपायुक्त कार्यालयाच्या समोर अधिक FRP मागणीसाठी निदर्शने केली। त्यांनी आरोप केला की केंद्र सरकारकडून घोषित FRP सध्याच्या उत्पादन मूल्याच्या अनुरूप नाही। शेतकऱ्यांनी इशारा दिला की जर सरकार ऊस शेतकऱ्यांच्या बाजूने आले नाही आणि साखर कारखान्यांना थकबाकी भागवायला सांगितले नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन करतील। आंदोलनाच्या जागेबाबत आंदोलनकर्त्यांनी पोलिसांशीही संवाद केला। अखेर शेतकऱ्यांनी काही वेळासाठी रस्त्यावर आंदोलन केले आणि नंतर DC कार्यालयाच्या जवळ अनुमित स्थळावर गेले। शेतकऱ्यांना नंतर अतिरिक्त उपायुक्त मंजुनाथ स्वामी आणि इतर अधिकाऱ्यांकडून एका 15 त्यांच्या मागण्यांना संबोधित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले।